एक होता गणोबा. गणोबा म्हणजे त्याचं नाव गणपती. आता गणपती म्हटलं की तुमच्यासमोर गणपती बाप्पा मोर्याची मूर्ती येईल, पण हा गणोबा तसा नव्हता. तर अगदी काटकुळा लुकडू सुकडू असा होता. हे जाड्या राड्याचे चित्रपट तुम्ही पाहता ना, त्यातल्या राड्या असा तसाच राड्या, थोडासा भोळा भावळा असा भित्रा. तर एक दिवशी तो त्याच्या मामांच्या गावी जायला निघाला. रस्त्यात एक जंगल लागलं. खूप घाबरला. अरे बापरे, आता जंगलामध्ये वाघ असेल, कोल्हा असेल, सिंह असेल, काय करावं. तसाच जात राहील आणि जाता जाता एकदम त्याला मोठी डरकाळी ऐकू आली. हा एकदम घाबरला. हातपाय लटलट कापायला लागले. पळून जायची इच्छा झाली, पण पळता कुठे येते, पाय जमिनीला घट्ट रोवून बसलेले. पुन्हा डरकाळी आली. त्यानं घट्ट डोळे मिटून घेतले. आता केव्हा वाघोबा येतोय आणि आपल्यावर झडप घालतोय अशी भीती त्याला वाटायला लागली. बराच वेळ झाला वाघोबा काही येईना. त्यानं हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तर समोर काय, एक मोठा पिंजरा आणि त्याच्यामध्ये एक भला मोठा वाघ अडकून बसलेला. तो वाघ अतिशय चिडून गुरगुरत होता, डरकाळ्या फुडत होता, त्या गजावर डोका आपटत होता, गज साबित होता. पण तो लोखंडाचा गज काय तुटणार? बिचारा वाघ अतिशय निराश झाला. निराशेने त्यानं गजावर डोकं ठेवलं आणि समोर पाहिलं तर काय, गडोबा थरथर कापत उभे. त्यानं पाहिलं, अरे माणूस आहे, म्हणजे आपल्याला पकडणार आहास. तो एकदा गुरगुरला आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हा तर भित्रा दिसतोय, थरथर कापतोय. तेव्हा हा बऱ्यापैकी माणूस असला पाहिजे, भोळा असला पाहिजे. म्हणून त्यांनी अतिशय गोड शब्दात त्याला विचारलं, कोण रे बाळ तू, तुझं नाव काय? गणोबा म्हणाला, गणू. हा गणू. अरे बघ, तुमची माणसं किती वाईट असतात रे. अरे आम्ही जंगलात राहतो, जंगलाबाहेर कधी जात नाही, तुमच्या माणसांच्या वस्ती येत नाही, पण ते जंगलात येऊन आम्हाला गोळ्या आम्हाला असं पिंजऱ्यात पकडतात. अरे बाबा तू चांगला आहेस ना, मग तू तरी मला या पिंजऱ्यातून सोडव ना. आता गणोबाला त्या वाघाची खूप दया आली आणि तो पुढे झाला. पण नंतर शंका येऊन म्हणाला, वाघोबा मी तुम्हाला सोडतो, पण बाहेर आल्यानंतर तुम्ही मला खाणार तर नाही ना. तेव्हा बाळ म्हणाला, अरे नाही बाळ, तू माझा जीव वाचवलास मी तुझा जीव कसा घेईन. हां नाही, मी तुला वचन देतो, मी तुला मुळीच खाणार नाही. मग गणोबाचा जीव भांड्यात पडला. त्यानं तो पिंजरा उघडला. वाघ बाहेर आला आणि वाघानं एकदम मोठ्यांदा डरकाळी फोडली आणि हसून म्हणाला, अरे वेड्या, 3 दिवस मी या पिंजऱ्यात होतो, भुकेनं व्याकुळ झालोय, आता मी तुला खाणार. त्याबरोबर गणू म्हणाला, अहो असं काय करता, तुम्ही मला वचन दिलंय ना खाणार नाही म्हणून. अरे वचन बिचन कसलं आलंय, मला भूक लागली येथे, मी तुला खाणार. अरे बापरे, गणू भयंकर भेदरला, आता आपण मरणार. पण मग त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, बाबा 3 दिवसाचे तुम्ही भुकेले आहात, तुमची भूक आता केवढी मोठी. मी असा मरतुकडा चटणीसारखा, तेव्हा मी असं करतो, मी जातो आणि माझ्या 1-2 मित्रांना घेऊन येतो, म्हणजे चटणीबरोबर तुम्हाला भाकरी होईल, आम्हा सगळ्यांना तुम्ही खा. वाघाला वाटलं, ठीक आहे, हेही बरोबरच आहे, तुम्हाला जा, पण हे बघ, परत आला नाहीस तर तू आशील तिथे येऊन मी तुला खाऊन टाकेन. तर गणू म्हणाला, हो हो नाही, मी नक्की येतो, मी नक्की येतो, मी वचन दिलं ना तुम्हाला. असं म्हणून गणू तिथून निघाला. तर त्याला वाटेत वाटायला लागलं की काय करावं बॉ, आपण याला वचन तर देऊन बसलोय, पण हा लेकाचा वाघ फार दुष्ट आहे, वाईट आहे. त्यानं आपल्याला वचन दिलं आणि ते मोडून आपल्याला खायला उठला, तेव्हा हा वाईट. चांगल्या माणसासाठी मरणं एक वेगळं, परंतु वाईट माणसासाठी का मरायचं आपण? पण आपण वचन दिलंय ना, जर वचन मोडलं तर आपण सुद्धा वाईटच नाही का? तेव्हा काय करावं, परत जावं की जाऊ नये? त्याच्या मनात मोठा गोंधळ झाला. मग त्याला वाटलं की आपण कोणाला तरी मोठ्या माणसाला विचार, पण मोठं कोणीच नाही. मग त्यानं झाडाला विचार, झाडोबा असं असं झालंय, तो वाघ वाईट आहे की नाही? मग झाड म्हणाला, अरे वाईट कसलं, चांगलाच आहे तो. मी माणसं दुष्ट वाईट असता रे. मी झाड, मी तुम्हाला फळं देतो, सावली देतो, आणि तुम्ही काय करता? फळांसाठी माझ्यावर दगड मारत, माझ्यावर कुऱ्हाड चालवता, माझा पाला उपट. तुम्ही वाईट आहात. अरे बाप, म्हणजे आता परत जाणं भागच आहे, पण अजून कोणाला तरी विचार. म्हणून तो पुढे गेला, तर त्याला एक कोल्हा भेटला. त्यानं कोल्ह्याला विचारलं, कोल्हा वासा असं झालंय, तो वाघ मला खायला उठलाय, तो वाईट आहे की नाही? कोल्हा म्हणाला, हे बघ गणू, तू खूप भोळा आहेस, चांगला आहेस, पण भोळा आहेस. नाही तर त्या वाघाला तू सोडवलं नसतंस रे पिंजऱ्यातून. अरे त्या वाघानं गावात शिरून माणसं खाल्ली, तो नरभक्षक आहे, माणसांना खातो, म्हणून माणसांनी त्याला पिंजऱ्यात पकडून ठेवला. पण आता काय करणार? हे बघ, चांगलं आणि वाईट हे ठरवणं फार अवघड असतं बाबा. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपला चांगुलपणा सोडायचा नाही, आणि वाईटाच्या नादी लागायचं नाही, वाईटाच्या जाळ्यात सापडायचं नाही. आणि भोळेपणानं कधी सापडलोच आपण, तर धूर्तपणानं त्याच्या हातातून सुटायचं. तेव्हा मग गणू म्हणाला, अरे हो, पण सुटायचं कसं? तो म्हणा, ठीक आहे, पाहूया, काहीतरी करूया, चल मला त्या वाघाकडे दे. तू माझ्याबरोबर वाघाकडे येणार? मला हो, चल ना. हा बरं झालं बाबा, तू आहेस माझ्या सोबतीला. म्हणून दोघं वाघाकडे परत आले. वाघानं पाहिलं, दोन जण येत आहेत, चला चटणीला भाकरी झाली. कोल्हा म्हणाला, नमस्कार वाघोबा. मी आलो आहे, तुम्हाला चटणीला भाकरी पाहिजे होती ना? आम्ही दोघंही आलो आहे. पण काय, हा गणू मला सांगत होता की तुम्ही पिंजऱ्यात अडकलेले होता, आणि या गणूनं तुम्हाला सोडव. हे मला काही पटलं नाही. अहो, एवढे मोठे वाघ तुम्ही, एवढे शक्तिमान, एवढं बळ तुमच्या, तुम्ही पिंजऱ्यात अडकालच कसे? वाघ काय बलवान होता, चांगला दष्टपुष्ट होता, पण डोक्यानं जरा कमी होता. त्याला कोल्ह्याची ही हुशारी काही लक्षात आली नाही. तो म्हणाला, अरे कोल्ह्या, तू काय बोलतोयस काय? अरे खरोखरीच मी त्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलो होतो, आणि यानं मला सोडवलं. नाही, शक्यच नाही. अहो, तुमच्यासारखा वाघ पिंजऱ्यात कसा अडकेल, मला खरंच वाटत नाही. अरे बाबा कोल्ह्या, मी खरंच अडकलो होतो पिंजऱ्यात. कसं शक्य आहे ते बाबोबा? अहो, पिंजरा तुमच्यात अडकला असेल. नाही रे मठ्ठा, अरे मीच अडकलो होतो. कसे 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 अडकला होता? मग वाघ म्हणाला, बघ, मी असा अडकलो होतो. असं म्हणून वाघ पिंजऱ्यात शिरवलं, त्याबरोबर कोल्ह्यानं टुंकन उडी मारली आणि पिंजऱ्याचं दार बंद करून घेतलं. वाघानं बघितलं, आपण पुन्हा अडकलो, तो लागला डरकाळ्या फोडायला. तेव्हा कोल्हा हसला आणि म्हणाला, वाघोबा आता बसा डरकाळ्या फोडी, आम्ही चाललो. आणि तो निघाला. आणि मिश्किलपणानं हसून गणूला म्हणाला, गणू बघितलंस, धूर्तपणानं असं दुष्टांच्या तावडीतून सुटायचं असतं. हा, लक्षात ठेव.